तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला। आपले बुवा अगोदरच बिघडलेले आहे, तर बुवा एखाद्या जंगलामध्ये एखाद्या चंदनाचं झाड असतं आणि ते चंदनाचं झाड आपल्या सुवासाने संपूर्ण जंगल कसं चंदनमय करून टाकतं, ज्याप्रमाणे तुकाराम महाराज विठ्ठलाबरोबर घडले त्याप्रमाणे आपणही घडूया।
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो। चंदनाचा संगे झाडे बिघडले, चंदनाच्या संगे झाडे बिघडले, चंदनाच्या संगे झाडे बिघडले, चंदनाच्या संगे झाडे बिघडले। जे जे बिघडले ते ते चंदनाचे झाले, जे जे बिघडले बिघडल्या त्या त्या सागरची झाल्या, ज्या ज्या बिघड